नमस्कार सर, मी पराशर स्ट्रीम मधून बोलतोय. सर, तुम्ही आपल्या बोलत होता इव्हेंट मध्ये लास्ट टाइम, तुम्ही इव्हेंटला व्हिजिट नाही करू शकले कारण तुम्ही आउट ऑफ टाउन होते म्हणून. सर, तुम्ही आता पुण्यात आहात का? सर ठीक आहे सर, ओके ओके, काही हरकत नाही सर, चालेल, थँक्यू.